पात्र कर्ण प्रकरण 20। नऊ दिवस झाले या दीर्घ काळात सम्रांगणावर काय घडलं काय नाही याचा सागर वृत्तांत प्रत्येक दिवशी संध्याकाळी सत्यसेनाकडून समजत होता। आपला करडा घोडा चतुरुंगदलात मुक्तपणे गरगर फिरवून डोळ्यांनी टिपलेली क्षणचित्र रोज संध्याकाळी शिबिरात माझ्यासमोर विनयानं उभा राहून तो मला ऐकवित होता। ती क्षणचित्र डोळ्यांपुढे उभी राहताच सर्वांगाची लाही लाही होत होती। गुरुद्रोण, कृपाचार्य, जयद्रथ, अश्वत्थामा, शल्य, शकुनीमामा, जरासंधाचा वीरपुत्र सहदेव, कृतवर्मा, बृहद्बल, बाल्हिक, भगदत्त, भूरिश्रवा, क्षेमधूर्ती, दुर्योधन, दुःशासन, पितामहांचे सर्व महारथी सम्रांगणावर होते। पण मत्स्य आणि विराट यांच्या लक्षावधी सेनेला मारण्यापेक्षा त्यांना कुठल्याही पांडव योद्ध्याला इतक्या दिवसात कंठस्नान घालता आलं नाही, पराक्रमाची सीमारेषा ओलांडता आली नाही। आपल्या गुरुला साक्षात जमदग्नी परशुरामांनाही पराभवाचा काळा कलंक पत्करायला लावणारे पितामह भीष्म सेनापती म्हणून असताना पांडवांपुढे ते कसे काय निष्प्रभ झाले? केवळ वृद्धत्व हेच त्याचं कारण नव्हतं, केवळ श्रीकृष्णाचे रणकुशल डावपेच हेही त्याचं उत्तर नव्हतं। त्यांना प्रेमाचे कोमल पाश तोडवतच नव्हते, प्रेमाच्या आसक्तीची व्यक्ती व्यक्तीला घेरून राहिलेली लोचट बंधनं क्षत्रिय असून रणांगणावरही त्यांना सोडवत नव्हती। श्रीकृष्णानं ती तोडली होती, पण त्याचा भक्त म्हणून घेणाऱ्या पितामहांच्या महारथाबरोबर मात्र ती समारंगणात त्यांच्या छायेसारखीच त्यांचा पाठपुरावा करीत होती। प्रेम, प्रेम ही प्रसंगी महान ठरणारी प्रेरक शक्ती कधीकधी आणि नेमकी ऐन निर्वाणीच्या प्रसंगी पितामहांसारख्या शूर योद्ध्यालाही दुर्बल करीत होती। पितामहांच्या बाबत हे रोज ऐकायला मिळत होतं। मन पांडवांकडे आणि शरीर कुरुसैन्यात अशा द्विधा मनस्थितीतच ते लढत होते। युद्धारंभी किंकर्तव्य झालेला अर्जुन श्रीकृष्णाच्या उपदेशानंतर सावरला होता, मात्र संभ्रमित पितामह तसेच राहिले। आपल्या वध्य मामाला मारणाऱ्या श्रीकृष्णाचा आदर्श ते विसरले होते। पित्याच्या आज्ञेसाठी आपल्या मातेचं, रेणुकेचं मस्तक धडावेळ करणाऱ्या आपल्या प्रत्यक्ष गुरुचा, परशुरामांचा आदर्श ते विसरले होते। जीवनभर उचललेली पांडवांची तळी ते लक्ष लक्ष कुरुसैनिक भीमाच्या गदेला आणि अर्जुनाच्या बाणांना पणाला लावून युद्धातही उचलून धरीत होते। हेच त्यांना करायचं होतं तर महामंत्री विदुरांसमवेत त्यांनीही हिमालयाची वाट का धरली नाही? पितामहांनी आपलं धवल चारित्र्य केवळ प्रेमापोटी कळंजून का घ्यावं तेच मला समजत नव्हतं। गुरु म्हणून पितामह श्रेष्ठ ठरले, जीवनभराच्या अलांचन ब्रह्मचर्यानं महत्पदाला चढले, पण सेनापती म्हणून? पांडवांशी सौम्य युद्ध करून कुरूंची दिशाभूल करण्याऐवजी ते सरळ सरळ पांडवांकडूनच लढले असते, तरी एक योद्धा म्हणून मी त्यांचं स्वागत करून त्यांचे चरण धरले असते। ज्या ज्यावेळी युद्धाची महान विषारी बीजं अंकुरत होती त्या त्यावेळी एका तटस्थ आणि हतप्रभ त्रयस्थाची भूमिका घेऊन रंगविलेल्या शोकांत नाट्याचा हा शेवटचा अंकही ते त्याच तटस्थेनं पार पडित होते। त्यांची न्यायप्रियता आखाड्यासारख्या काही अटीतटीच्या प्रसंगी मला स्पष्ट दिसली होती, म्हणूनच त्यांच्याविषयी नितांत आदर असलेलं माझं मन विचारित होतं, पितामह असे का वागतात? सत्यसेनानं कथन केलेली क्षणचित्र स्वस्थ बसू देत नव्हती। रात्रीच्या दाटलेल्या अंधारातही निद्रेला पारखी झालेली डोळ्यांची पाखरं शिबिराच्या छताला रोज टोचा मारित होती। सम्रांगणाचे प्रत्येक दिवसाची चित्र त्यावर कोरीत होती। पहिल्या दिवशीच्या ऐन उत्साहपूर्ण युद्धात सात्यकी विरुद्ध कीर्तिवर्मन, विराटपुत्र उत्तराला कंठस्नान घालणारा शल्य, इरावान आणि श्रतायू यांचं घनघोर युद्ध, कुंतीभोजाला घेरणारे विंदानुविंद, द्रुपदावर धावून जाणारा जयद्रथ, बृहद्बलाला घायाळ करणारा अभिमन्यू, अश्वत्थामेनं पिटाळलेला शिखंडी इत्यादी सर्व स्पष्ट दिसत होतं। मन मात्र एकाच वीराभोवती त्या रात्री रेंगाळलं होतं, पांचालराज श्वेताभोवती। पांडवांकडून लढताना त्या वीरानं पहिल्या दिवसाच्या अविरोध नायकत्वाचा मान पटकावला होता। पितामहांना संत्रस्त करून त्यांना सहस्रावधी सैंधव, गांधार, कलिंग आणि कुलिंग कापून काढले। भयग्रस्त सेना पितामहांच्या नावे आक्रोशात त्यांच्या महारथाचा आश्रय घेऊ लागली। तेव्हा पितामहांनी श्वेताला सरळ आपल्या अंगावर घेतला आणि त्याच्या श्वेत नावाला शोभणारा कंठभेद करून त्याच्या धवल कीर्तीचा मार्ग सुलभ करून दिला। संध्याकाळी युद्ध थांबलं तेव्हा सर्व सैनिक योद्ध्यांची झुंबड श्वेताचं चेतनाहीन शरीर पाहण्यासाठी एकवटली होती। पहिल्या महान दिवसाचा शेवट श्वेतानं श्वेत पूर्ण केला. मार्गशीर्ष वद्य तृतीया या दिवशी पितामहांनी केलेली सारंग पक्षासारखी सैन्य रचना निष्प्रभ करावी म्हणून पांडवांच्या सेनापती दृष्टिदुम्नानं आपली सेना क्रौंच पक्षाच्या आकारात उभी केली. तो स्वतः अग्रभागी उभा राहून आपल्या पित्याला द्रुपदाला पराभूत करणाऱ्या गुरुद्रोणांना आपले रक्तवर्णी अग्निसारखी नेत्र विस्फारून अथक शोधत होता. सूर्यदेव होताच हात उंचावून सिंहासारखी गर्जना करीत तो अश्वत्थामेवर तुटून पडला. शल्य शंखाला भिडला. पितामहांनी पांचालींची सेना बाणांनी झाकून टाकली. अभिमन्यू लक्ष्मणावर चालून गेला. धुळीचे लोळ उठले. आपला कोण आणि परका कोण कुणाचा कुणाला मेळ लागला नाही. सात्यकीच्या झंझावती गर्जनयुक्त भ्रमणानं दुसरा दिवस निनादला. पितामहांचा सारथी ठार करून त्यानं आपल्या वृष्णी कुलाची खरी ओळख सर्वांना करून दिली. प्रेतांचे ढिगारे हिमालयाची उंची मोजू लागले. नाराज बस्तिक पद्म सुची गोमुख गवास्थी या फेकलेल्या असंख्य बाणांचे पर्वत झाले. वद्य चतुर्थीचा तिसरा दिवस उजाडताच पितामहांनी ठेवणीतील गरुडाकार सैन्य रचना आखली. तिला ग्रासण्यासाठी अर्जुनानं अर्धचंद्राकार सैन्य उभं करून उजव्या हाताशी रथाचा चक्र रक्षक म्हणून भीमाला घेतला. पक्ष्यांच्या किलबिलाटात खडगांचा खणखणाट मिसळत त्यांनी कौरवांचा मध्यान्ह कालापर्यंत क्रूर पाठपुरावा केला. कोसल केकय गांधार संक्षप्तक त्रिगर्त यांच्या सेनापथकातील शेकडो अश्वसाध रथी आणि पदाती निपटले. त्यांना थोपवायला कुणीच समर्थ नव्हतं. भयग्रस्त होऊन वाचवा वाचवा म्हणत कुरुसैन्य दुर्योधनाच्या आश्रयाला धावलं. सेनापती झालेल्या पितामहांवर सौम्य युद्ध खेळल्याबद्दल दुर्योधन प्रचंड खवळला. त्याच्या मर्मभेदक वाक्ताडनानं संतप्त होऊन भीष्मांनी पांडव सेना इतकी मागं पिटाळली की ती आता रणक्षेत्राबाहेर पळून जाणार असं दिसू लागलं. ते पाहताच हाती शस्त्र न धरण्याची प्रतिज्ञा केलेल्या श्रीकृष्णानं अर्जुनाचा नंदीघोष रथ टाकून धरतीवर झेप घेतली. कुठल्या तरी रथाचं उखडलेलं चक्र हाती पेलून तो सरळ पितामहांवर सरसावून धावला. 10 पावलं तो पुढे सरसावला नसेल तोच अर्जुनानं रथातून खाली झेपावत त्याला थोपविलं. तिसरा दिवस धरतीवर अंधाराचे काळे दाणे पेरत श्रीकृष्णाची प्रतिज्ञा भंगून निघून गेला. मला पुन्हा पुन्हा वाटत होतं की पितामहांना भेटावं, त्यांना असाच निकरानं संग्राम करीत राहण्याची विनंती करावी, पण ते शक्य नव्हतं. एक अर्धरथी एका महारथ्याच्या एका सेनापतीच्या शिबिरात कसा जाणार. चौथ्या दिवसापासून अंधार वाढायला सुरुवात झाली. त्या दिवसापासूनच कले कलेनं क्षय पावणाऱ्या चंद्रासारखी सेना निष्प्रभ होऊ लागली. तो दिवस भीम आणि घटोत्कच यांनी आपल्या हाती घेतला होता. खवळलेल्या भीमानं महासागरासारखी आपली विशाल काया फुलवीत सिंहनाद करताच हत्तींच्या अंगावरील केशसुद्धा ताट उभे राहिले. वृषपर्व्याकडून मिळालेली आपली गदा पेलत तो गज दलात धुमाकूळ घालून कुरूंची हत्ती कुरूंवरच उलटवून लावित होता. वर्षा ऋतूतील पाणलोटासारखा अवतीभोवतीच्या सैन्याचे तट ढासळीत होता. तो भीम नाही यम आहे म्हणत कुरुसैन्य सैरावैरा धावू लागलो. त्या सैरभैर झालेल्या सैन्याला अधिकच गोंधळून टाकण्यासाठी घटोत्कच मोठमोठे वृक्ष उखडून त्यांचे मार्ग रोखित होता. भीमासमोर उभं राहण्याचं सामर्थ्य एकाच गदावीरात आहे हे जाणून सर्वांनी दुर्योधनाला त्याच्यावर सोडला. खवळलेल्या दोन हत्तींसारखे ते एकमेकांना भिडले. प्रहारावर प्रहार करून ठिंग्यांचे स्फुल्लिंग वर्षवू लागले. युद्ध सोडून सैनिक त्यांची गरगरणारी वेध घेणारी मंडलं पाहू लागले. दुर्योधनानं मस्तकाजवळ एक मर्मभेदी प्रहार करताच हिमालयाचा कडा कोसळला तसा भीम उन्मळून खाली पडला. धरती हादरली. कुरुसेनेनं दुर्योधनाचा गगनभेदी जय जयकार केला. पण घडीभरात पुन्हा उठलेल्या भीमानं शुक्रदेव केतुमान सत्य सत्यदेव सेनापती भानुमान जलसंध उग्र वीरबाहू दुर्लोचन या दुर्योधन बंधूंना विदीर्ण केलं. उपाशी व्याघ्रासारखे पलित्याप्रमाणे असलेली रक्तवर्णी नेत्र गरगर फिरवीत झंझावातासारखा तो चतुरुंग दलात अविरोध भ्रमण करून सापडेल त्याला आव्हान देऊन अंगावर घेऊ लागला. आपल्या अवजड गदेनं अनेक बलदंडांना छिन्न विच्छिन्न करून अंगी मृत्यू संचारल्यासारखा सोमरसाचे कुंभच्या कुंभ रिसवीत दुशासन दाखवा दुशासन दाखवा म्हणत थयथय नाचला. वद्यषष्ठीच्या 5व्या दिवशीच्या युद्धात आमच्या सेनेनं केलेल्या मकराकृतीवर अर्जुनाची शेन पक्षाकृती पांडव सेना चालून आली. सर्व कुरुक्षेत्राभोवती अंकुश दंड पालानं खंडित पाती भग्नरथ चक्र यांची ढीक साचले होते. हात पाय मस्तक धड यांचे पर्वत उभे होते. मैनाक पर्वतावरील ग्रुध कुकर कुररी या मांसभक्षक पक्ष्यांचे थवेच थवे युद्धभूमीभोवती उतरायला सुरुवात झाली होती. पाचव्या दिवसाचा नायक होता भूरिश्रवा. त्यानं सात्यकीच्या 10 पुत्रांना यम सदनाला धाडून पुन्हा सात्यकीला अंगावर घेतलं होतं. अभिमन्यू आणि लक्ष्मण यातील श्रेष्ठ कोण ते ठरत नव्हतं. सारंग पक्षाच्या आकाराची कुरुसेना 6व्या दिवशी रणांगणावर उतरली तेव्हा समोर पांडव सेनेचं विशाल मकर पाहून पितामहही थरकले असावेत, कारण त्यांच्या समक्ष रथातून खाली उतरून हाती गदा घेतलेला भीम क्रोधानं द्रोण अश्वत्थामा शल्य यांचे रथ एकामागून एक उलटे करून उचलून सरळ दूर फेकू लागला. त्याचं धैर्य धोकादायक ठरू नये म्हणून दृष्टिदुम्नानं त्याला थोपवून पुन्हा रथारूढ केला. त्यानं मूर्छित केलेल्या दुर्योधनाला समरांगणाबाहेर काढण्यासाठीही अश्वत्थाम्याला मार्ग सापडत नव्हता. असे कुरुसैनिक दृष्टिदुम्न भीम आणि अर्जुन यांच्या आक्रमक हल्ल्यांना घाबरून सुवैर पळत होते. युद्धाचा निर्णय दूरच राहो पण सैन्याला एकत्र बांधण्याची साधी हातोटी ही पितामहांकडे नव्हती असं कोण म्हणू शकलं असतं. पण काही घडत नव्हतं, कधीच घडणार नव्हतं. 7वा दिवसही निघून गेला. पराभवाची दाट छाया माझ्याच काय पण सर्वच योद्ध्यांच्या मनाभोवती दाटू लागली. 25 लाखांची अफाट सेना आणि अनुभवी सेनापती असून युद्ध कुरूंच्या दृष्टीनं एक पाऊल सुद्धा पुढे सरकत नव्हतं. का सरकत नव्हतं? 8व्या दिवशी रात्री संत्रस्त आणि चिंतामग्न झालेले शकुनी मामा आणि दुर्योधन माझ्या शिबिरात आले.
कर्ण हाती शस्त्र घे, श्रीकृष्णाची प्रतिज्ञा सुद्धा आता भंग पावली आहे. चल, तुझ्या नेतृत्वाखाली पितामहांना अर्धरथी म्हणून लढायला भाग पाडीन मी.
दुर्योधनाचा शब्दन शब्द त्याच्या हृदयाची असह्य व्याकुळता स्पष्ट करीत होती. मृत्यूच्या द्वारात माणसाच्या दोनच प्रतिक्रिया होत असतात, एक पराकोटीच्या क्रौर्याची किंवा पराकोटीच्या हळवेपणाची. तो हळवा झाला होता. कर्ण म्हणजे केव्हाही युद्धात रथाला जुंपावा असा जणू घोडा वाटत होता त्याला. मित्रा, सर्वांच्या प्रतिज्ञा भंगतील, धरतीचं उदर भंगेल, कर्णाची प्रतिज्ञा मात्र कधीच नाही भंगणार. तुला जर खरोखरच माझी सेनापती म्हणून आवश्यकता वाटत असेल तर पितामहांना शस्त्र टाकून दूर व्हायला सांग. मी दुर्योधनाला वाटेला लावलं. कुरूंची 10 लक्ष सेना कामी आली होती. पितामहांचं क्रूर दूत काही थांबत नव्हतं. त्यांना मोहाचे प्रेमाचे पाश तोडता आले नव्हते. माझ्या शिबिरातून बाहेर पडलेला दुर्योधन तडक पितामहांच्या शिबिरात शिरला असं मला कळलं. त्यांची काय बोलणी झाली हे मला कळलं नाही, पण दुर्योधनानं त्यांना स्पष्टपणे सेनापतीपदाचा त्याग करायला सांगितलं असावं, कारण 9व्या दिवशी सर्वतोभद्र आकारात सैन्य रचना करून पितामहांनी पांडवांना संत्रस्त करून टाकलं. शतानिकासारखा महारथी ठार करून आशेचे नंदादीप उजळले. आता काहीतरी घडेल अशी आकांक्षा निर्माण झाली. दशमीची चंद्रकोर माथ्यावर घेऊनच त्या रात्री निर्धास्त कुरूंची शिबिरं विसावली होती. दृष्टवतीचं पात्र खळत धावतच होतं. त्याचा धवल वर्ण युद्धभूमीवरची रक्तगंगा मिळाल्यानं लाल झाला होता. नीती गरगरत होती. चांगले 9 दिवस. वद्य एकादशीचा दिवस आला. युद्ध सुरू झाल्यापासून 10वा दिवस उजाडत होता. नेहमीपेक्षा थंडीचा कडाका थोडा अधिक जाणवू लागला. युद्धभूमी धुक्याचं पटल सोडायला तयार नव्हती. आकाशही झाकळलं होतं. सूर्योदयाबरोबर प्रलयध्वनी ऐकण्याचा सराव झाल्यामुळे दृष्टवतीला किनाऱ्यावरची शांतता पाहून काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. मलाही काहीतरी चुकल्यासारखंच वाटू लागलं, कारण समोर उभा राहिलेला दुर्योधन जे सांगत होता त्यावर कसा विश्वास ठेवावा हेच समजत नव्हतं.
काल रात्री पितामहांच्या शिबिरात युधिष्ठिर येऊन गेला. त्यांच्या संवादात वारंवार शिखंडीचा निर्देश होत होता.
दुर्योधनाचे शब्द माझं मस्तक सुन्न करीत होते. सेनापती असताना पितामहांनी युधिष्ठिराची एकांतात भेट घेतलीच का? त्याच्याशी घटकावर विवाद केलाच का? आणि इतकं करून पुन्हा सर्वांना अंधारात का ठेवलं? कोणत्या योजना आखण्यात आल्या? शिखंडीचा त्यात काय संबंध? काहीच अर्थसंगती लागत नव्हती.
युवराज दुर्योधना, आज माझ्या सहनशीलतेचा खरोखरच कडेलोट होतो आहे. आज पांडवांपैकी एक तरी विख्यात महायुद्धाला पितामहांनी पाडलं नाही तर स्वतःच पतन स्वीकारावं. मी हाती शस्त्र धरीन. जर आज यापैकी काहीच घडलं नाही तर नाहीतर तू माझ्या शिरी चढविलेला राजमुकुट तुझ्या पायांशी टाकून मी चंपानगरीला मार्ग स्वीकारीन. दहा दिवस रणवाद्यांचे आणि शस्त्रास्त्रांचे ध्वनी दुरून ऐकून ऐकून आता मला काहीच ऐकू येईनास झालं आहे। माझा रणांगण प्रिय वायुजीत दिवसेंदिवस थकत चालला आहे। चैत्ररथाबरोबरच माझ्या कीर्तीवर धूल साचते आहे। जा पितामांना सांग की एकतर युद्धाची कोंडी फोडा नाहीतर कर्णाचा कंठनाळ फोडा।
दुर्योधनाला रणांगणावर धाडताना निर्वाणीचा संदेश देताना अगतिकतेचे पोकळी लपविणं मला शक्य नव्हतं। तो तरातर निघून जाताच मी वायुजीतासह आणखी चार शुभ्र घोडे चैत्ररथाला झुंपले। ज्यानं जीवनभर माझ्या सुखदुःखांचा वाटा स्वतःचाच म्हणून सहर्ष उचलला होता त्या शोणाच्या समाधीवर पुष्पमाला चढविण्याचं कर्तव्य मागं राहू नये ही तीव्र मनीषा होती। कुरुक्षेत्र सोडून राजनगर एका हाती टाकून विराटांच्या सीमांवर असलेल्या त्याच्या समाधीकडे माझा रथ धावू लागला। रणवाद्यांची कलकलाट मागं पडली। संध्याकाळपर्यंत परतणंच भाग होतं। दोहो बाजूस दोन दोन साथीदार घेऊन मला नेहमी शोणासारखाच वाटलेला वायुजीत शेपटीचा पिसारा फुलवीत दौडू लागला। त्याच्या शेपटीच्या झुपकेतील अगणित दाट अशा शुभ्र केशांसारख्याच शोणाच्या आठवणी असंख्य होत्या, शुभ्र होत्या। यमुनेच्या तीरावर उभ्या असलेल्या शोणाच्या निस्तब्ध समाधीचे दगड दृष्टिक्षेपात येताच मला हात उंचावून बोलावू लागले।
वसुदादा ये, क्रूर आणि अन्यायी जगाला तुझं मन कधीच कळलं नाही। सांग, तुला काय सांगायचं असेल ते माझ्या कानात सांग। हा सारथी आपली सुखदुःख उरात जतन करून ठेवणार नाही असं का वाटते तुला? मी जिवंत असतो तर सूर्यपुत्रा, तुझ्या रथाच्या घोड्यांचे वेग मी वागविले असते, तुझं लोहत्राण तुझ्या देहावर चढविलं असतं। पण उलट आज तूच माझ्यावर फुलं चढविणार आहेस। कशाला आणली आहेस ती पुष्पमाला? लहानांना कोणी कधी फुलं अर्पित नसतात।
यमुनेचा शांत गंभीर प्रवाह आणि त्याची समाधी सगळं माझ्याप्रमाणेच अबोल होतं। पण अबोलपणाचा बोलका जिव्हाळा मी अनुभवित होतो। यमुनेच्या स्वच्छ पात्रात हस्तमुख शालन करून हातातील पुष्पमाला समाधीवर वाहताच मन शांत झालं। पात्राकडे पाहताना अश्वत्थामेनं असेच कधीतरी ऐकविलेले उद्गार मनश्चक्षूंसमोर उभे राहिले।
जीवन ही जन्ममृत्यूच्या तासातून वाहणारी नदी आहे।
येतो शोण, गुडघे टेकून मी समाधीला वंदन केलं। मावळतीची सौम्य किरणं पाठीवर घेत वायुजीत पुन्हा कुरुक्षेत्राकडे धावू लागले। आता कसलीच चिंता नव्हती, पायात अडखळणारं काही नव्हतं, मागं वळायचं कारण नव्हतं। तो पुरा दिवस दौड करीत युद्ध थांबविण्याचे संकेत करणारे रणशिंग वाजत असतानाच मी रथ माझ्या शिबिरासमोर आणला। सगळं कसं शांत शांत भासत होत। नेहमी एकमेकांच्या पराक्रमाचं तोंडभर वर्णन एकमेकांना ऐकवीत परत शिबिराकडे फिरणारे सैनिक मला कुठंच दिसेनात। इतकी नीरव भयान शांतता का? युद्ध थांबलं असूनही सैनिक माग का फिरकत नाहीत? काय झालं? भयंकेची तीव्र सणक सावरतच मी वायुजीतेला रथापासून मोकळं केलं। एक टिटवी दृष्टद्वतीच्या काठ्यानं कर्कश्यपणे केकाटक पळाली। तिची किंकाळी मला कशी तरीच वाटली। संध्याछायेचा धूसर प्रकाशही अस्पष्ट होत होता। वद्य एकादशीचा सघन काळोख दोन्ही सेनांच्या शिबिरांभोवती दाटत होता। पलिते उजळूनही तो दूर करता येणं शक्य नव्हतं। सूर्यास्त होऊन एक घटका झाली तरी सत्यसेन शिबिराकडे माघारी काय येत नाही? की कुणीतरी त्यालाच आजच्या युद्धात अचूक घेरलं काय? शिबिराच्या द्वाराचा पटल हाताच्या मनगटाभोवती गुंडाळून गुंडाळून फाटण्याच्या घाईला आला। अंधाराचा भेद करून कुरुक्षेत्रावर रोदलेले माझे डोळे पार थकले। काय झालं होतं? काय घडलं होतं आज? शेवटी टपटप टपटप टापा कानी आल्या। सत्यसेनाचा घोडा नित्याच्या ऐटदार लईत येत नव्हता। त्याची दौड चुकत माकत होत होती।
अंगराज, पितामह पडले!
तो माझ्यासमोर येताच घोड्यावरून कसा तरीच खाली येत म्हणाला।
अंगावर हिमालय कोसळल्याचा भास मला झाला। कुणी केला हा दिव्य पराक्रम?
मी त्याचे खांदे गदागदा हलवून त्याला चित्कारत विचारलं।
अर्जुनानं
षंड असलेल्या शिखंडीला पुढे घालून व्याकुळ असलेल्या पितामहांना सर्वजण भेटून गेले, तरीही तळमळत ते अजून कुणाची तरी वाट पाहत आहेत. आणि
मध्ये चढखळत तू म्हणाला,
आणि काय सत्यसेन?
आपला भानुसेन गेला. आपल्या हस्ते अग्नी देण्यासाठी त्याचा शेव सर्वांनी थांबविला आहे. त्यानं मान फिरवून आपल्या डोळ्यांना अधैर्याचा शेव लावला.
भानुसेन गेला? सत्यसेन जा, त्याला अग्निसंस्कार द्या. तुम्ही द्या, माझ्यासाठी थांबू नका.
वायुजितावर आरूढ होऊन मी तसाच युद्धभूमीकडे निघालो. मनात विचारांचं थैमान होतं. भोवती अंधार होता.
पितामह पडले, कुरूंचा राजदंड पडला.
त्यांचे आणि आपले मतभेद आहेत. एका सारथ्यापेक्षा ते आपणाला अधिक मानत नाहीत. त्यांच्या मनी एका अर्धरथ्यापेक्षा अधिकसं आपणाला मोल नाही. तरीही मन त्यांच्याकडे का ओढ घेत होतं? ही आत्मवंचन आहे काय?
नाही नाही, जो योद्धा मृत्यूच्या दारात घायाळ होऊन पडला आहे त्याची भेट घेताना कसली आली वैयक्तिक स्पर्धा? कसला मानपान? कोणते मतभेद? आता काही क्षणांची सोबत करणाऱ्या त्या महापुरुषाचे प्रमाद मनात तसेच उघडत बसायचं की काय?
इतर कुणाला ते शक्य असेल, कर्णाला नाही. त्यांची भेट घेतलीच पाहिजे. पुत्राचं दहन बाजूला ठेवून
माझ्या मनीचे भाव जाणून गाठलेल्या गर्दीजवळ वायुजीत आपोआप एका शिबिरासमोर थांबला. पलित्यांचा प्रकाश अंधार उजळण्याऐवजी त्याला अधिकच भेसूर करीत होता. लहान चेहऱ्याच्या सैनिकाचं कडक कुरूंच्या शरपंजरी पडलेल्या सेनापतीचं दर्शन घेण्यासाठी दाटलं होतं. राजकक्षात सुखशय्येवर निद्रा घेणारा तो वीर शरांच्या तृणपात्यांच्या शय्येवर पडला होता. दाढीच्या शुभ्र केसात दोन तीन शुष्क शराच्या तृणकाठ्या अडकल्या होत्या. मस्तकावरचा गौरवशाली मुकुट दिसत नव्हता. ठाई ठाई शरीरात रुतलेले बाण तसेच होते. डोळ्यांभोवती काळ्या सुरकुत्यांची वलय दाटली होती. त्यांच्या शरीराखालचं तृण धन्य झालं होतं, पावन झालं होतं. ज्याच्यावर त्यांची निस्सीम भक्ती होती त्या गुरुतुल्य शंपाक ब्राह्मणानं त्यांचं मस्तक सावरलं होतं.
महाबाहो भीष्म!
भावनावेगात पितामहानऐवजी भीष्म हे शब्द ओठातून निसटल्याचं मला जाणवलं. पण ते केव्हाच त्यांच्या कानापर्यंत जाऊन पोचले होते. परत घेता येत नव्हते. पापण्यांच्या सुरकुत्यांआड लपलेले तेजस्वी नेत्र किलकिलले. दीर्घ ओठांची अस्पष्ट हालचाल झाली. तोच पाषाणावर बाणाचं पातळ आदळताच होतो तसा कणीदार आवाज त्या वृद्ध श्रांत आणि मृत्यूशय्येवर जर्जर शरीरातूनही पुन्हा उमाळून आला. भावनांची आणि आपुलकीची वलय घेऊन.
कोण? कर्ण, ये असा जवळ ये.
दोन्ही हात हलवून भोवतीच्या सेवक आणि सैनिकांना दूर जाण्याचा संकेत झाला. डणडणत जळणाऱ्या पलित्याशिवाय भोवती कुणीही उभं राहिलं नाही. मस्तक सोडून शंपाकही निघून गेला.
होय, मी कर्णच आहे. सूतपुत्र अर्धरथी कर्ण.
कसा जवळ येऊ? का येऊ? माझ्या स्वाभिमानाचा घोडा कुठेतरी अडखळत होता.
कर्ण, कोण सूत, कोण क्षत्रिय, कोण रथी अर्धरथी, नि कोण महारथी? सगळ्या असत्य कल्पना. ये माझ्याजवळ, अगदी जवळ ये. एक योद्धा म्हणून तरी अस्तंगत सेनापतीची आज्ञा पाळ.
मी जवळ गेलो. हिमालयाच्या उभ्या कड्याचा शेवटी आडवा विंध्याद्री झाला होता. इतका हळुवार ध्वनी, इतका जिव्हाळा कधीच अनुभवला नव्हता. ज्या रीतीनं आयुष्यभर त्यांनी सत्याला कवटाळलं होतं तशाच आपुलकीनं एक हात विस्तारत एकदम जवळ ओढून त्यांनी मला कवटाळलं. पुन्हा सर्वांगावर रोमांचाची शिरशिरी तरळली. परशुराम श्रीकृष्णानंतर झालेला हा तिसरा दिव्य आणि अविस्मरणीय स्पर्श होता.
कर्ण, तू सूतपुत्र नाहीस, तू राजमाता कुंतींचा सर्वात प्रथम पुत्र आहेस.
क्षणभराची शांतता पली त्यांची फुरफुर स्पष्ट ऐकवू लागली. त्यांना वाटत होतं की त्यांनी सांगितलेलं सत्य प्रथम त्यांच्याच तोंडातून मला ऐकायला मिळत असावं. मला आता त्याचं कुतूहल नव्हतं. मी सूतपुत्र नाही, कुंतीपुत्र नाही, सूर्यपुत्रही नाही. मी एक जिवंत माणूस आहे, येईल त्याला निर्धारानं तोंड द्यायला उभा ठाकलेला एक सैनिक आहे, एवढीच माझी कल्पना होती.
का हे ऐकून तुला काहीच कसं वाटलं नाही?
त्यांच्या छातीवरचे रुतलेले बाण बोलताना मंद स्पंदत होते.
नाही, हे सत्य मी पूर्वीच ऐकलं आहे. मग मी तुझा ठाई ठाई अधिक्षेप केला, अवमान केला, म्हणून मजविषयी तुझं मन तिरस्कारानं क्रोधानं भरून गेलं असेल. पण पुत्रा, तसं नाही रे. तुझी अवहेलना करावी हा माझा हेतू कधीच नव्हता. तुला अर्धरथी म्हणून युद्धापासून दूर सारण्यात तू नात्याच्या अज्ञानानं आपल्या सख्या बंधूंशी लढू नयेस एवढाच पवित्र उद्देश मी उराशी बाळगला होता. वृद्धांची मनं ही ऐरणीसारखी असतात. तप्त लोखंड माथ्यावर घ्यायचं आणि वर घनाचे आघातही. इतकं करून जगाला ऐकायला मिळतात ते लोखंडाचे आणि वर घनाचे टणत्कार. ऐरण मात्र निस्तब्ध असते. त्यासाठीच तिचा जन्म असतो. तू भेटीला आलास हे कल्याणकारकच झालं. मजविषयीचे सर्व किंतू मनातून काढून टाक. तू अर्धरथी नव्हेस तर महारथ्यांचाही तर महारथ्यांचाही महारथी आहेस. मरणप्राय यातनं निविवल होऊन ते क्षणभर थांबले. एक दीर्घ निश्वास सोडून त्यांनी डोळे उघडले. पितामह,
कंठ दाटून आल्यानं मलाही काही बोलवेना.
कर्ण, काशी राज्यात भानुमतीचं हरण करणाऱ्या दुर्योधनावर कोसळलेल्या देशोदेशींच्या राजांना तू एकट्यानं थोपविलंस हे कोण विसरणार? जरासंधाला तू चारलेली धूळ मगधांनाच काय, मला सुद्धा स्तिमित करणारी होती. तुझ्या संपूर्ण आर्यावर्ताच्या दिग्विजयाचा डिंडीम अजूनही माझ्या कानात घुमतो आहे. शस्त्रास्त्रात बाहुबलात तू अर्जुनाहून श्रेष्ठ आहेस आणि कौंतेया, गेली अनेक तप तू जगून दाखविलेलं जीवनाचं तत्वज्ञान युधिष्ठिराला खाली पाहायला लावील असंच आहे. तुझा बाहुकंटक भीमाचे प्राणही कोंडून टाकील इतका प्रभावी आहे. पुत्रा, तू साक्षात श्रीकृष्णासारखा देदीप्यमान आहेस. जा, आपल्या बंधूत जा. जिनं दुःखाशिवाय अन्य काहीच पाहिलं नाही, राजमाता असून एका योगिनीचं खडतर जीवन जिच्या वाट्याला आलं, तुझ्या दर्शनासाठी जिच्या नेत्रांचे आतुर पक्षी जीवनभर फडफडत राहिले, मूक हृदय आक्रंदत राहिलं, त्या तुझ्या कुंतीमातेच्या चरणांशी जा. माझ्या मृत्यूबरोबरच हा वैरत्वाचा विनाशी गणवा विजू द्या. तू गेलास की दुर्योधन प्रत्यंच्या तुटलेल्या धनुष्यासारखा निष्प्रभ होईल. लक्ष लक्ष योद्ध्यांचे अकारण प्राण वेचणारं हे महायुद्ध इथंच थांबेल. जा पांडवांकडे जा.
त्यांच्या नेत्रकडांजवळच्या सुरकुत्या पानावल्या होत्या. माझ्या पाठीवरचा हात स्पंदत होता. उरातील बाण थरथरत होते. पुन्हा तीच मोहाची कर्तव्यच्युत करणारी मंडलं माझ्याभोवती गरगरत होती. पुन्हा निर्धारानं काहीतरी ऐकवायला पाहिजे होतं.
पितामह, हीच कल्पना श्रीकृष्णानं माझ्यासमोर अशाच भावपूर्ण शब्दात मांडली होती. एक राजकीय कुशल पेस म्हणून राजमातेनंही हाच मोह माझ्यासमोर उभा केला होता, आपल्या पुत्रांना माझ्याकडून अभय मिळावं म्हणून. मात्र तीच योजना तुम्ही मांडतात आणि किती सत्यार्थानं.
मृत्यूशयवर राहून मला तुम्ही हे सांगतात, यात तुमचा मजवरचा नितांत जिव्हा स्पष्ट होतो आहे. पण माझा मार्ग चुकला आहे. आता तो तसाच चालत जाणं याशिवाय माझ्या हाती काही नाही.
जसा पांडवांना वासुदेव आहे, तसाच मी कौरवांना सहाय्यकारी होईन. माझं धन, शरीर, आप्तजन, तशीच कीर्ती मी दुर्धनासाठी सोडून दिली आहे. वायू अग्नीला करतो तसाच मी अर्जुनासह सर्व पांडवांना संतप्त करीन. क्षमा करा, पण मोहाच्या महासंभ्रमात आता मला पुन्हा टाकू नका. मला काही देणारच असाल तर केवळ आशीर्वाद द्या.
कर्ण, धन्य आहेस. कुंतीचा पहिला पुत्र म्हणून घेण्याची पात्रता तुझीच आहे. जा, वैरभाव टाकून कुरूंचा सेनापती म्हणून हाती धनुष्य घे. एक क्षत्रिय म्हणून निरहंकारी वृत्तीनं सेनेचं नेतृत्व कर. देवादिकांचा वैभवशाली लोक तुझ्या उच्च अंतरात्म्याला प्राप्त होईल. जा, माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत, सदैव आहेत.
त्यांच्या नेत्रांचा हिमालय शरांची शय्या सिंचण्यासाठी वितळू लागला. त्यांच्या देहात घुसलेले बाण माझ्या उरात चलू लागले. उठून त्यांना अभिवादन करून प्रदक्षिणा घालताना सावरलेला मनाचा कुंभ तडकला.
अखंड ब्रह्मचर्य व्रत पाळलेल्या सत्यभाषी अशा पितामहांनाही मृत्यू वेढू शकतो, तर मग जगात शाश्वत तरी काय आहे? कशासाठी अर्जुनानं कटी खांद्यावर खेळविलेला पितृतुल्य महामानवाचा असा लाकडी ओंडका करून शरांच्या तृणांवर फेकला होता?
माझ्या नेत्रातून निसटलेल्या अश्रूंची मौक्तिक त्यांच्या पुण्यपावन चरणांवर टपकली. हात उंचावून त्यांनी आशीर्वाद दिला.
जय तू कर्ण.
जीवनभर सूर्यदेवांना अर्घ्य देणारा, वृद्ध शरीरात सुदृढ मन वागविणारा तो सेनापती सूर्यदेव उत्तरायणात येईपर्यंत मृत्यूलाही थोपविणार होता.
सूर्य उत्तरायणात जाताच आपल्या देहाच्या कटीखालच्या अपवित्र आयनातील पंचप्राण मस्तकातील ब्रह्मरंध्राच्या पावन उत्तरायणात योगबळावर आणून सूर्यदेवांच्या हिरण्य गर्भी केंद्रात ते विसर्जन करणार होता. त्यांच्या अंतिम साधनेत व्यत्यय नको म्हणून मी शिबिराकडे परत चाललो. भोवतीचे पलीते भगभगतच होते. दाटलेल्या अंधाराला साथ देत रात्रकिडे तालबद्धपणे कर्कश्य ओरडत होते. मनाच्या विनेची एकच तार देहाच्या गहन गंभीर गाभाऱ्यात दूरवर सखोल कुठेतरी अजूनही छेडली जात होती. राधामातेचा आशीर्वाद घ्यायला मिळाला नव्हता. बाबांचे चरण मस्तकी लावून घेण्याची संधी सापडली नव्हती. वृषालीची भेट झाली नव्हती. सुप्रियेची वार्ता समजू शकत नव्हती. राजवाड्यावर राहिलेला एकटा वृषकेतू कोणत्या कल्पना करीत असेल सांगत नव्हतं. सेनापतीच्या निवडीच्या प्रसंगी घडलेल्या आकस्मिक घटनांमुळे राजनगरात पाऊलही टाकलं गेलं नव्हतं. कशी भेट होणार सर्वांची? उद्या तर सम्रांगणावर उतरायचं आहे.